निर्गम अध्याय 33. मग परमेश्वराने मोशेला सांगितले, तू आणि तुझ्या बरोबर मिसर देशातून तू आणलेले लोक, तुम्ही येथून पुढच्या प्रवासास निघा आणि जो देश मी तुझ्या संततीला देईन अशी मी अब्राहम इसहाक व याकोब यांना शपथ वाहिली होती त्या देशाला तुम्ही जा. तुमच्या पुढे चालण्यासाठी मी माझ्या दूताला पाठवीन आणि कनानी अम्मोरी हित्ती परिज्जी हिव्वी व यबुसी लोकास तेथून घालवून देईन. दुधामधाचे प्रवाह वाहत असलेल्या देशात तू जा, मी तुमच्या बरोबर येणार नाही कारण तुम्ही फार ताठ मानेचे लोक आहात. मी आलो तर रस्त्यातच तुम्हास नष्ट करीन. ही वाईट बातमी ऐकल्यावर लोक फार दुःखी झाले आणि त्यानंतर कोणीही आपल्या अंगावर दागदागिने घातले नाहीत कारण परमेश्वर मोशेला म्हणाला, तू इस्रायल लोकास असे सांग, तुम्ही फार ताठमानेचे लोक आहात. मी तुमच्या बरोबर थोडा वेळ जरी असलो तरी मी तुम्हास भस्म करीन, म्हणून तुम्ही तुमचे दागदागिने काढून ठेवा. मग तुमचे काय करावयाचे ते मी पाहीन. म्हणून होरेब पर्वतापासून पुढे इस्रायल लोक दागदागिन्या वाचून राहिले. मोशे छावणी बाहेर बऱ्याच अंतरावर तंबू लावत असे. मोशेने त्यास दर्शन मंडप असे नाव दिले होते. ज्या कोणाला परमेश्वरास काही विचारावयाचे असेल तो छावणी बाहेरील दर्शन मंडपाकडे जाई. ज्यावेळी मोशे छावणीतून मंडपाकडे जाई त्यावेळी सर्व लोक आपापल्या तंबूच्या दारात उभे राहत आणि मोशे मंडपाच्या आत जाईपर्यंत त्यास निरखून बघत. जेव्हा मोशे मंडपात जाई तेव्हा मेघस्तंभ खाली उतरून येई आणि मंडपाच्या दारापाशी तो उभा राही. ह्याप्रमाणे परमेश्वर मोशेशी बोलत असे. जेव्हा लोक दर्शन मंडपाच्या दारात ढग बघत तेव्हा ते आपापल्या तंबूच्या दारात उभे राहून देवाला नमन करीत मित्रांशी बोलावे, त्याप्रमाणे परमेश्वर मोशे बरोबर समोरासमोर बोलत असे. मोशे छावणीकडे माघारी जात असे तरी मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा यहोशवा हा तरुण मंडप सोडून बाहेर येत नसे. मोशे परमेश्वरास म्हणाला, पहा या लोकास घेऊन जाण्यास तू मला सांगितलेस, परंतु तू माझ्या बरोबर कोणाला पाठविणार ते तू सांगितले नाहीस. तू मला म्हणालास, मी तुला तुझ्या नावाने ओळखतो आणि तुझ्यावर माझी कृपादृष्टी आहे. आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास तुझे मार्ग मला दाखव, म्हणजे मला तुझी ओळख पटेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टी माझ्यावर होईल. पहा हे राष्ट्र तुझी प्रजा आहे. परमेश्वराने उत्तर दिले, मी स्वतः तुझ्या बरोबर येईन व तुला विसावा देईन. मग मोशे परमेश्वरास म्हणाला, जर तू स्वतः येणार नाहीस तर मग आम्हाला येथून पुढे नेऊ नकोस. तसेच तुझी कृपादृष्टी माझ्यावर व तुझ्या लोकांवर झाली आहे हे कशावरून समजावे. जर तू आमच्या बरोबर आल्याने मी व हे तुझे लोक पृथ्वीवरील इतर सर्व लोकांहून वेगळे झालो आहोत, यावरूनच ते समजायचे ना. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, तू मागतोस त्याप्रमाणे मी करीन कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे आणि मी व्यक्तिशः तुला तुझ्या नावाने ओळखतो. नंतर मोशे म्हणाला, आता कृपा करून मला तुझे तेज दाखव. मग परमेश्वराने मोशेला उत्तर दिले, मी माझे सर्व चांगुलपण तुझ्या पुढे चालवीन. मी परमेश्वर आहे आणि हे माझे नाव मी जाहीर करीन. ज्याच्यावर कृपा करावीशी वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन, आणि ज्याच्यावर दया करावीशी वाटते त्याच्यावर दया करीन. परंतु तू माझा चेहरा पाहू शकणार नाहीस, कारण माझा चेहरा पाहिलेला कोणीही मनुष्य जिवंत राहणार नाही. परमेश्वर म्हणाला, माझ्याजवळ या ठिकाणी एक खडक आहे, तू त्यावर उभा राहा. माझे तेज त्या जागेजवळून पुढे जाईल, तेव्हा मी तुला त्या खडकातील मोठ्या भेगेत ठेवीन, आणि मी निघून जाईपर्यंत माझ्या हाताने तुला झाकीन. नंतर मी माझा हात काढून घेईन आणि तू माझी पाठ पाहशील, परंतु तू माझा चेहरा पाहणार नाहीस.